संतानान वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरथं कृतार्थ चरितं वंदे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांतदांत सुहृदं उत्तुंगदिं वत्सलं सोहं बोधशुचित्वपूर्ण सततं तुर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्व दीनांकितं। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय।
सब संतम की जय। जय जय रघुवीर समर्थ। आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे यया आघवियांचाची थोरू एके वेळे आलिया पुरू तरी अगस्त्य का होऊन धीरू उभा ठाके आकाशी धूमाची रेखा उठिली बहुवा आगळिका ते गिळी एकी झुळका वारा जेवी तैसे अधिभूताधि दैवा अध्यात्मादि उपद्रवा घातले या पांडवा गिळू निघाली ऐसे चित्त क्षोभाचा अवसरी उचलुनी धैर्या जे चांगावे करी धृती म्हणिपे अवधारी तिये तेगा तेज क्षमा आणि धृती। या धृतीवर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे निरूपण आहे, व्याख्यान आहे। धृती हा दैवी गुण भगवंतांनी सांगितला। धृती याचा अर्थ धैर्य, धृती या शब्दाचा धीटपणा असा अर्थ न करता, कारण धीटपणा हा अनेकांच्या ठिकाणी असू शकतो। जे लहानपणी अंधाराला न घाबरणं, मी अजिबात अंधाराला घाबरत नाही, मी धीट आहे, अशा प्रकारचा जो धीटपणा असतो किंवा धीटपणाच्या नावाखाली किंवा धीटपणाच्या योगाने भंतसंत धैर्य करणं, धीटपणाच्या नावाखाली नसता स्पष्ट वक्तेपणा दाखवणं, यालाही धृती म्हणत नाहीत। धृती हा विशिष्ट शब्दच आहे। माझा एक मित्र होता, तो कौंटी किर्लोस्कर कमिन्स मध्ये नोकरीला होता। धृती बद्दल सांगतो, धृतीचा जर गैरअर्थ डोक्यात बसेल तर काय कुठपर्यंत माणूस जाऊ शकतो ते मी सांगतोय। सीओईपी मध्ये शिक्षण झालं आणि तिथून तसाच तो किर्लोस्कर कमिन्स मध्ये नोकरीला लागला। इंजिनियर होता आणि अतिशय अतिशय बुद्धिमान होता, याच्यात काही वादच नाही. लहानपणी आम्ही एनसीसीत होतो तेव्हा तो आदर्श कॅडेट म्हणून ओळींनी त्याला सन्मान मिळाला. त्यांचंही काही जे पद असतं शाळेत नव्हे कॉलेजमध्ये देखील तो एनसीसीत दाखल झाला. कॉलेजची 2 वर्ष तो बारामतीला होता आणि मग नंतर इंजिनिअरिंग कॉलेजला, FY BSc नंतर इंजिनिअरिंग कॉलेजला तो इथं COEP मध्ये आला. सगळ्या गोष्टी अचूक होत्या, त्याची स्मरणशक्ती पैकीच्या पैकी मार्क असंच जवळपास त्याचं वैशिष्ट्य होत. त्याच्या फायरिंग बद्दल मी तुम्हाला जाताच सांगत होतो की ज्या बोर्डावर त्यांनी 25-25 गोळ्या झाडलेल्या असायच्या तर त्या साधारणपणाने 2 स्क्वेअर इंच एवढ्या याच्यातून सगळ्या गोळ्या जायच्या. बरोबर तसा नेम धरून तो गोळ्या मारू शकत असे. इथं अर्थात पुण्यात आल्यानंतर COEP मध्येही तो चांगला विद्यार्थी होता. तो चांगला विद्यार्थी होता आणि त्याला नोकरी लागली, त्यामुळं COEPतल्याच एका प्राध्यापकांनी आपली मुलगी त्याला दिली. घरची गरिबी होती आणि तसा पुण्यात पाय ठेवण्यासाठी आर्थिक कुवत नसल्यामुळं तो त्यांचा एक प्रकारे घर जावई झाला. आयुष्याची चढती कमान होती आणि तिथं देखील त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला होता. असं असल्यामुळं आणि काम चांगलं होतं, स्पष्ट वक्तेपणा होता, धडाडी होती, त्यामुळं तिथं देखील तो चमकून दिसायला लागला. आणि अशी 4-1 वर्ष झाल्यानंतर जी गची बाधा त्याला निर्माण झाली, धैर्य तर होतच, धीटपणा तर होताच, की तेव्हा हे किर्लोस्कर कमिन्स, किर्लोस्कर त्याचे मालक होते, आता ती परदेशी कंपनी झाली, तर इंजिनियर्स जे होते तर 500 इंजिनियर्सच्या समोर सबंध देशातून आणि त्यांचा ऍड्रेस असायचा आणि कोणाला काही शंका असेल तर विचारा असं म्हटल्यावर तो जे प्रश्न विचारायचा त्यांना ते प्रश्न अडचणीत आणणारे होते. त्यांनी प्रश्न तर खूप चांगला आहे असं म्हणून चांगल्यात चांगली उत्तरं द्यायचा ते प्रयत्न करायचे. पण थोडेसे समाजवादी किंवा कम्युनिझमच्या विचाराकडे वळणारे आणि भांडवलशाहीवर विरोध करणारे असे प्रश्न मालकांना विचारत होता. त्याच्या धीटपणाचं एक प्रकारे कौतुक देखील थोडं बहुत झालं. त्यामुळे पुढच्या वर्षीही तसंच, जेव्हा त्यांनी पुढच्या वर्षीही तसंच प्रश्न विचारले तेव्हा त्याची बिहारमध्ये बदली केली. तेव्हा मी कोणीतरी विशेष आहे असं समजून त्यांनी नोकरी सोडून दिली आणि त्याची पिछेहाट सुरू झाली. तरी देखील धैर्याची एक जी त्याची कल्पना होती, मला तो म्हणाला की धृती हा गुण दैवी गुण आहे तर तो त्याप्रमाणेच आपण वर्तन करायचं असं मी ठरवलेलं होतं. पण तारतम्य सोडून भारती विद्यापीठामध्ये त्याला नोकरी लागली प्राध्यापक म्हणून आणि तिथं देखील त्यांनी तेच केलं. त्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळं जे त्याचं चालू होतं ते तंत्र तसंच चालू राहिलं. ती त्याची नोकरी गेली आणि त्यानंतर 2-4 ठिकाणी नोकऱ्या करून त्याला नोकरी मिळेल अशी झाली. दरम्यान भारती विद्यापीठामध्ये त्याची नोकरी गेली तेव्हा त्याच्या स्वभावाचा त्याच्या बायकोलाही कंटाळा आलेला होता. बायकोनी घटस्फोटाकरता अर्ज केला. तिलाही माझी गरज आहेच की संसार काय त्याचा असतो काय, तो त्या घटस्फोटाच्या केस करता देखील ज्या तऱ्हेने कोर्टात जायला पाहिजे तसा नियमित जात नव्हता. घटस्फोट मंजूर झाला आणि घर जवळ असलेला हा बाहेर आला घराच्या. कॉट बेसिसवर कुठे ना कुठेतरी राहायची वेळ अशी त्याच्यावर यायला लागली. खाण्यापिण्याची आबाळ व्हायला लागली. कुंभ जळाला तरी पीळ जळत नाही म्हणतात तशी त्याची अवस्था होऊन बसली ती. माझ्याकडे आला, भेट झाली, मला मधलं काहीच माहित नव्हतं आणि त्याच्याबद्दल अतिशय आदर होता. तसा मी ध्याना घरी ध्यान झालं की लोकांशी थोडं बोलणं चालणं करायचं तेव्हा घरी माझ्या, आणि मी जेवायला बसायचो. तो 9:30 दरम्यान यायचा आणि मग मी जेवायला बसायचो आणि ऑफिसमध्ये जायचो. तर माझ्याबरोबर तो बऱ्याच वेळेला मी बसायचो तर पोळी तरी खा म्हणून मी त्याला बसवायचो. प्रेमी मला त्याच्याबद्दल वाटायचं. एकदा मी त्याला विचारलं की तू काय करतोस काय आता, राहतोस कुठं, तर पोळीचा घास त्याच्या हातात होता. तो म्हणाला की तुला खरं जर सांगायचं झालं तर याची मला सध्या भ्रांत आहे. त्याला दरम्यान मुलगी झालेली होती, त्या मुलीला त्याला भेटायचं होतं पण तिथं देखील बायकोनी याला भेटू देऊ नये म्हणून कोर्टात अर्ज केला. हा उपस्थित राहिला नाही, तो मंजूर झालेला होता. तो मुलीला लांबून पाहण्यासाठी म्हणून शाळेच्या दारात जायचा पण त्याला भेटू दिलं जायचं नाही. पंचदशी शिकलेला होता, ज्ञानेश्वरी वाचलेली होती, कुठेतरी जीवन सुधारावं अशी इच्छा होती. स्वामीजींच्याकडे यायला लागला, माझ्याकडे यायला लागला म्हणजे स्वामींकडे यायला लागलाच. तिथं मला म्हणाला की मी ज्या शास्त्रींकडे शिकलो ते जर लक्षात घेतलं तर हे जे बोलतात ते प्रवचन मी करू शकतो. म्हणजे धृती धैर्य याचा चुकीचा अर्थ हे सगळं म्हणायला मला माहितीये. ते जे सांगतात ते एवढंच नव्हे, ते सांगत असतानाच मला कळतं की आता ते पुढे काय सांगणार आहेत. स्वामीजींची त्याची ओळख झाली. मला म्हणाला की जरा पैसे हवे होते, रूमचे पैसे थकलेत. मी त्याला पैसे दिले, नंतर स्वामीजींकडून परस्पर त्यांनी पैसे घेतले. असं सगळं करत तो दिसेनासा झाला. म्हणून आपण ज्या गोष्टीला अभिनिवेशाने धैर्य असं म्हणतो तेही कशा प्रकारचं धैर्य आहे. म्हणून धृती म्हणजे त्याचा वाटेल तो अर्थ घेऊन चालत नाही. धैर्य किंवा धीटपणा एवढाच त्याचा अर्थ नाही. त्याच्याऐवजी धृती हा विशिष्ट गुण आहे. आपल्याला आपल्या अंतरात्म्याला किंवा आत्म्याला, ज्याला आपण मी असं म्हणतो तो आत्मा. म्हणून आत्मा हा शब्द देहालाही वापरण्याची, मनालाही वापरण्याची, बुद्धीलाही वापरण्याची वाङ्मयात पद्धत आहे. आत्मा म्हणजे मी, त्यामुळे देहाला देखील मी असं म्हटलं जातं. पण परिशुद्ध व्याख्या पारमार्थिक देह मन बुद्धीच्याही बुडाशी अधिष्ठानभूत असणार अविनाशी तत्व शुद्ध जाणीव हे त्याचं स्वरूप असतं. ते चेतन स्वरूप असतं आणि त्या ठिकाणी राग द्वेष मान अपमान निंदा स्तुती लाभ अलाभ या कोणत्याही गोष्टी नसतात. अत्यंत सुखाची सहज स्थिती अशी आत्मस्थिती असते. या आत्मस्थितीकडे जाण्यासाठी म्हणून किंवा ही प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून आत्मीय वर्गाचा अपमान होऊ न देणं विशिष्ट प्रमाणात साधना करायची आहे. म्हणून तसंच आत्म्याला खचू न देण्याची वृत्ती याला धृती असं म्हणतात. 6व्या अध्यायात एक श्लोक आलेला आहे, उद्धरेत आत्मनात्मानम न आत्मानम अवसादयेत आत्मैव ही आत्मनो बंधू आत्मैव रिपू आत्मना. आपल्या आत्म्याचं खच्चीकरण होता कामा नये. आपलं पारमार्थिक तेज निघून जाईल असं काहीही आपल्या हातून घडता कामा नये. जो देहादी आत्मीय वर्ग आहे ज्याला मी असं म्हणतो, त्या आत्मीय वर्गाने अशाच प्रकारचं तेजस्वी वर्तन करणं अपेक्षित आहे की जेणेकरून तुम्ही त्या शुद्ध परिशुद्ध आत्म्यापर्यंत जाऊ शकाल. म्हणून लबाडी करणं, खोटं बोलणं, कर्मामध्ये कामचुकारपणा करणं किंवा कर्म करताना स्वार्थिक दृष्टीने दुसऱ्याला फसवणं त्याचं आपल्याला काहीही न वाटणं धृती याचा असा कोणताही अर्थ नाही. आपलं जे धैर्य आहे ते धैर्य हे आत्म्याच्या दिशेने आत्मज्ञानाच्या दिशेने नेहमीच प्रवास करत राहील अशा रीतीने आपली कर्म असणं देह इंद्रिय यांचे व्यापार असणं मन देखील तशाच प्रकारे ठेवणं बुद्धीचे निश्चय देखील तसेच असणं याला धृती असं म्हणतात. आणि हा धैर्य किंवा उत्साह जो असतो तो उत्साह आपली आज्ञाकडे जाणारी नेणाऱ्या वृत्ती कधीही खचवू न देणं आपला उत्साह देखील ढासळू न देणं साधकाच्या बाबतीत त्याचा उत्साह साधनेच्या बाबतीत असलेला साधना करतानाचा कमी होईल असे अनेक प्रसंग घडतात. त्याचं ध्येय ठरलेलं असतं पण ते ध्येय तसं म्हटलं तर इतकं सुदूर असतं आणि ते ध्येय गाठेपर्यंत 25-30 वर्षांचा काळ जातो. अडचण अशी असते ट्रान्सफॉर्मेशन आहे 25-30 वर्षांचा काळ जातो कदाचित त्याच्यापेक्षा जास्त काळ जातो कारण ते तुमच्याच चालीवर अवलंबून आहे. हा एवढा मोठा काळ जात असताना खूप घटना घडतात. तो जर तरुण असेल साधक म्हणून साधना करायला लागला आणि तरुण असेल त्याचं शिक्षण पूर्ण होतं नंतर नोकरी लागते नोकरी पाहण्याचा प्रसंग शिक्षण पूर्ण होण्याचा काळ त्याच्यानंतर सद्गुरूंचा सहवास मला हवाय म्हणून जर काही त्यांनी त्याग करायची इच्छा धरली तर तेही धृतीमध्येच येतं. त्याच्याही पुढे जाऊन विवाहाच्या वेळेला मुली अथवा मुलं पाहण्याचा प्रसंग आपण जी नोकरी करतो आहोत त्या नोकरीच्या ठिकाणी विशिष्ट नैतिक आचरणानेच नेहमी राहणं तिथं असणारं राजकारण त्यामुळं धृती बिघडते उत्साह डळमळीत होतो. आपण साधना करत असताना नक्की आपण काहीच मिळवत नाही आहोत कारण मिळायचं आहे ते 25-30 वर्षांनी पोस्ट डेटेड चेक आणि आत्ता मला त्रास होतोय त्याचं काय आत्ता माझ्या हातात विशेष काही पडत आहे असं दिसत नाहीये ना. आणि मग त्याच्यानंतर ही लांबड खूप लागेल जसं नोकरी आहे प्रमोशन आहे आर्थिक दृष्ट्या आपण मागं पडतोय असं वाटायला लागलं बुद्ध्याच जीवन जे अनुसरलेलं असतं तर त्याच्यामध्ये आपण चूक केली आपल्याला कमी पैसे मिळायला लागले असं वाटायला लागणं डायव्हर्शन्स इतकी असतात आणि म्हणून आत्म्याचा अपमान होईल किंवा त्या पारमार्थिक परिशुद्ध भाषेप्रमाणे असणाऱ्या आत्मतत्वाकडं आपण जाण्याच्या प्रवासामध्ये अडथळे निर्माण होतील ते अडथळे उल्लंघून जाण्याची ताकद याला धृती असं म्हटलेलं आहे. ही धृती आहे आणि आपल्या खचू पाहणाऱ्या उत्साहाला आपण मनुष्य मात्र आहोत उत्साह खचू शकतो माणसाचा त्या खचू पाहणाऱ्या उत्साहाला आपणच सावरणं हे ज्याचं त्याचं काम आहे. आणि असं जर आपल्याला सावरता आलं नाही तर प्रतिकूलतेमध्ये साधना टिकून राहण्याची शक्ती आपण गमावून बसतो अनुकूलतेमध्ये देखील गमावून बसतो कारण जर सगळं खूप चांगलं 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 असं झालं तर मिळणारं पारमार्थिक समाधान देखील त्या चांगल्याचा आहे का पारमार्थिक समाधान खरंच मिळत आहे, कुठेही पिंच नाहीये, त्रास नाहीये, अडचण नाहीये, म्हणून ज्या शांत सहज शांत मनोवृत्ती राहतात त्या साधनेने कमावलेले आहेत का अडचणी नाहीत म्हणून ही सहज असणारी शांतता आहे हे समजेनासं होतं। म्हणून अनुकूल अथवा प्रतिकूल कशीही परिस्थिती जरी असली तरी देखील त्या परिस्थितीमध्ये टिकून राहण्याची शक्ती म्हणजे धृती आहे। पर्यावरणाच्या संदर्भात कन्सल्टंट म्हणून आपल्या केंद्रात येणारे एक मला असं सांगत होते की विशिष्ट मार्गाने जायचं असं करताना उशीर जरी झाला तरी देखील एक वेळ चालेल, पण चुकीच्या मार्गाने जायचं नाही। त्यामुळे पहिली कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कोणाला तरी मिळतात आम्ही शांत असतो, जर त्यांना चांगलं हवं असेल तर ते आमच्याकडेच येणार याची मला खात्री आहे, आणि तसं येईपर्यंत मध्ये जो जाणारा काळ असतो तो जीव घेणा असतो। कधी कधी हातात काही नाहीये तरी देखील आम्ही असेच चालणार आहोत, याचं कारण त्याच्यावर जसं आमचं घर अवलंबून आहे तसं माझी साधनाही अवलंबून आहे, ती मी मलिन होऊ देणार नाही। याला धृती म्हणतात। अशा सातत्याने चालणाऱ्याला धृती हा दैवी गुण आला असं म्हटलं जातं। कोणत्याही वयामध्ये अथवा कोणत्याही एका वळणावर ही धृती कमी पडू शकते, तेव्हा साधकाचा वेग मंदावतो, तो निस्तेज होतो, त्याचा चेहराही निस्तेज दिसायला सुरुवात होते, बाणेदारपणा नाहीसा होतो। त्यामुळे ह्या धृतीच्या आड येणाऱ्या जर गोष्टी असतील तर स्वार्थ, जे अहिक स्वार्थ, त्यामुळं आपण ठरवलेल्या गोष्टीपासून वळतो परत फिरतो। स्वातंत्र्यवीर सावरकरांची वेगळ्या संदर्भात, आले शिरावरी जरी घनघोर घाले, दारिद्र्य दुःख अपमानही प्राप्त झाले, कारागृही सतत वास जरी करे मी, पूजीन मी तरीही निर्भय मातृभूमी। याला धृती म्हणतात। जे कुठल्याही परिशुद्ध अशा व्याख्ये करता संकल्पने करता माझं जीवन आहे असं समजणं ही धृती आहे, आणि ही धृती पारमार्थिक अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केली आहे। पण विश्वाच्या कल्याणाकरता अनेकांनी वापरली, कोण कुत्र्याची लस ज्यांनी शोधून काढली त्यांनी स्वतःला टोचली ना, काय लुई पाश्चर, एडवर्ड, ते स्वतः गेले त्याच्यात। कारण त्या काळात एक छोटासा डोस म्हणजे किती द्यायचा याचं काही प्रमाण नव्हतं ना, सगळ्या लोकांना फायदा होणार आहे, कोणी टोचून घ्यायला तयार नसेल तर मी टोचून घेईन, म्हणून हा धृती हा फार असामान्य गुण आहे। फक्त पारमार्थिक अंगाने आपण याचा विचार करतो आहोत, पण व्यापक विश्व कल्याणाच्या योगाने किती मंडळींनी आजपर्यंत मागं फिरणार नाही या भूमिकेतून जे जे कष्ट केलेले आहेत ती धृतीच आहे। मात्र अव्यवहार्य धाडस असं त्याचा अर्थ नाहीये, आणि संसाराकरता असणारं धाडस हाही अर्थ नाहीये। कल्याणाकरता जर असेल तर सर्व प्रकारचं धाडस, पण त्याच्यामध्ये स्वार्थहीन असं, स्वार्थाच्या पलीकडे गेलेलं असं सगळ्यांचं कल्याण हा हेतू असेल। ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे ते अर्थात परमार्थाकरता लिहिलेलं आहे, पारमार्थिक साधकांकरता लिहिलेलं आहे, पण हा जो गुण आहे हा गुण फार फार मोठा आहे। तो उपमन्यू त्याला उपमन्यू नाही उपनिषदामध्ये अरुणी आपल्या सद्गुरूंनी सांगितलं की तू हा बांध आहे तो बांध फुटलेला दिसतोय म्हणून इथं थांब. तर सद्गुरूंनी सांगितलं म्हणून तो त्या बांधाला हात लावून थांबला पण नंतर त्या पाण्याचा जोर एवढा वाढला की आणि सद्गुरू गेले परत. दुसऱ्या दिवशी ते हका मारत आले तर तो तिथंच होता तो बांध अडवत. याला धृती असं म्हणतात. ही जशी बाळ अरुणीची कथा आहे तशी कथा नेदरलँड मध्ये त्यांनी काही प्रमाणात समुद्र मागं नेला आणि जमीन वापरायला घेतली कारण त्यांना जमीन कमी होती. नेदरलँड अशी परिस्थिती होती, मोठीच्या मोठी भिंत घातली गेली. फार फार वर्षांपूर्वी ही घटना त्यांनी केली आणि चांगली पक्की भिंत घातली. एक मुलगा खेळता खेळता त्याला असं आढळलं की अमुक ठिकाणहून थोडस पाणी गळतंय. ते असंही नव्हतं की फार मोठं भगदाड पडून पाणी आत येईल, पण त्याच्या बालबुद्धीला असं वाटलं की आपल्या देशाला जागा कमी आहे, शिक्षण शाळेत शिकवलं जात होतं आणि इथून पाणी आत येतंय म्हणजे आज न उद्या हे पाणी असं सगळीकडे आत गेलं तर सगळ्यांचं काय होणार. म्हणून तो तिथं हात लावून बसला आणि रात्री घरी आला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा शोध घेतला तेव्हा तो तिथं हात लावून होता. हे जेव्हा सरकारला कळलं तेव्हा जसं राष्ट्रपुरुषांचा सन्मान करतात तसा त्याचा एक सन्मान केला गेला. कारण ही वृत्ती मोठी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मी ओव्या आधी वाचल्या, आता सर्वही साहतिया गरिमा आणि माचलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळिले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे. केव्हा केव्हा आपली धृती कोलमडून पडते त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. विषयांचे माजलेल्या माजलेले असे मातलिया इंद्रियांचे. कधी कधी इंद्रियांच्या ठिकाणी एखादा विषय सेवन करण्याची भावना अतिशय तीव्र होते, जणू ते इंद्रिय माजलं असं इतकी तीव्र होते. आणि अशा अशा प्रकारचा देह देहाची स्थिती असणं हे तसं साधकाला साधना करताना फार अडवा येतो. एक एक विषय साधकाचं जीवन संपवतो. एक एक विषय स्वामीजींकडे एक साधक यायचे, किती नियमांनी यायचे बसायचे, पण त्यांना ट्रेकिंगची खूप आवड होती आणि ते इतका वेळ काढायचे त्यासाठी. स्वामीजी दुकानात त्यांना म्हणायचे की एवढं सगळं फिरता मग विचारी मनी जिकडे तिकडे धोंडा पाणी, पण प्राकृतिकच आवड अशी होती की त्यामुळे त्यांचा परमार्थ मग नाही होऊ शकत. जाऊन आले महिनाभर सुट्टी घेऊन जाऊन आले की काळवंडलेले असायचे, वजनही कमी व्हायचं. सांगतानाही सांगायचे की कुठं जेवायलाही नीट मिळालं नाही, कुठं आमचे कसे हाल झाले, अशा अशा प्रकारे हाल झाले तेच उत्साहाने सांगायचे, काय मजा आली असं सांगायचे. एकदा ते स्वामीजींना सांगत होते, स्वामीजी म्हणाले याच्यात मजा नाही, आपली साधना होत नाही, आपला दिनक्रम बिघडतो, वणवण फिरून काय होणार, ही सृष्टी इतकी अफाट आहे की सगळीकडेच पाहण्यासारखं आहे, आपण किती आपलं आयुष्य पुरणार. पण त्यांना कधीच तसं ते चैन पडायचं नाही. हे नुसतं मी पाहण्याचं सांगतोय, फिरण्याचं सांगतोय. हे सगळीकडे लावायचं, प्रत्येक विषयात खाणं, ऐकणं, कपडा लत्ता, कसं राहतं की त्या विशिष्ट म्हणजे अशी डोळ्यावर झापड आल्यासारखे असे लोक होऊन जातात. अतिशय अद्ययावत असे कपडे, अप टू डेट म्हणजे खूप फॅशनेबल असे कपडे घातलेली मुलं किंवा मुली पहा, त्यांना आपण कोणीतरी आहोत असं जणू वाटायला लागतं. कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेतून ते चालायला बोलायला लागतात. हे साधकांकरता सांगितलेलं आहे. चांगलं की बरोबर, मग असं कसं, मग हेही नको का करायला, मग करत बसा. म्हणजे त्याकरता नाही सांगितलं हे त्याकरता चाललेलं नाहीये. ज्यांना करायचं त्यांनी करत बसावं. पण कोणत्या कारणाकरता जीवनाचं ध्येय अंतरत का प्राचीने खवळीले रोग, प्रारब्धवशात काही शरीराला व्याधी निर्माण झाल्या, किंवा प्राचीन म्हणजे आपल्याच पूर्वजांकडून अनुवंशिक आलेले असे काही रोग आजारपण, आकस्मिक आलेले रोग आजारपण. श्री रमण महर्षी त्यांना आजारपण आलं आणि भीती वाटली. स्वामी स्वरूपानंद आजारपण आलं आणि त्याच्यात भीती वाटली मृत्यूची, त्याचा त्यांनी फायदा करून घेतला. काही काही लोक मृत्यूच्या भीतीने इतके हतबल होतात की आम्ही राहायचो त्या वाड्यातले एक गृहस्थ, जर 3 दिवस ताप उतरला नाही 3-4 दिवस तर आपल्याला काय झालंय कोण जाणे, अशा याच्यात असायचे. म्हणजे अगदी पाणी पितान देखील गजानना म्हणून प्यायचे बहुतेक. आता आपण ते राजक्षमा माधवराव पेशंट आपण जाणार, ते जसे स्वामी मध्ये वर्णन करून सांगितले तसे आता आपण काही राहत नाही. 4 दिवस झाले हो उतरत नाही, किती आहे ताप, काय 100, 101 वगैरे, मग काय झालं. अशी घाबरण्याची वृत्ती परमार्थापासून दूर न जाता हे सगळं सहन करावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जो सहन करतो ती धृती अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे, हाही एक विचित्र विषय आहे. प्रिय लोकांचा योग होणं अथवा वियोग होणं, वियोग ही तर बंदीच गोष्ट आहे. वियोग म्हणजे केवळ कुठेतरी नोकरी निमित्ताने परगावी गेला, बदली झाली असं समजू नका. मृत्यू देखील आहे त्याच्यात. सांगता येत नाही कोणाच्या वाट्याला संसारात काय प्रकारची दुःख आहेत, काही नाही सांगता येत. आजचा दिवस ठीक आहे, उद्याचा कसा असेल माहित नाही. प्रिय लोकांचा जर असा वियोग झाला, स्वामीजींच्याकडे प्रवचनाला येणाऱ्या एक भगिनी आमच्या ओळखीच्या, माझ्या आत्याच्या आत्या राहत होती त्या वाड्यात राहणाऱ्या, म्हणून मला लहानपणापासून त्या ओळखायच्या आणि तिथं प्रवचनालाही सत्यसाई निलयमध्ये यायच्या. त्यांनी येणं एकदम बंद करून टाकलं, दिसल्या नाहीत खूप दिवसांमध्ये, जवळपास वर्ष 1.5 वर्ष त्या दिसल्या नाहीत. मग आईला आमच्या भेटल्या रस्त्यात, त्या म्हणाल्या काही उपयोग नाही, मी जात होते पण आमचे हे गेले ना, म्हणून मी मग बंद करून टाकलं. म्हणजे काय, ते गेले म्हणून ज्ञानेश्वरी ऐकायचं बंद केलं, दासबोध ऐकायचं बंद, काही उपयोग नाही म्हणाल्या. पुष्कळ ऐकलं म्हणजे काय, या गोष्टींचा एकमेकांशी संबंध काय, हा मृत्यूलोक आहे ना. पण अशा एखाद्या गोष्टीवरून स्वामीजींना एक ग्रहस्थ भेटले ते रेल्वेनी जात असताना ते ज्ञानेश्वरी वाचत होते मुंबईला चालले ते स्वामीजी ते म्हणे काय वाचतोय ज्ञानेश्वरी त्यांनी हात केला म्हणे माझे वडील ज्ञानेश्वरी वाचायचे काही उपयोग नाही काही उपयोग नाही म्हणजे काय नाही म्हणे ते गेले त्यांना इतका त्रास झाला मृत्यू समयी 5-6 महिने अगदी खिप्पत पडल्यासारखे इतके आजारी होते आणि मग गेले काही उपयोग झाला नाही ज्ञानेश्वरीचा वगैरे म्हणाले की ते गेल्यानंतर ते सगळं त्यांचं होतं ते गुंडाळून वर माळ्यावर टाकून दिलं स्वामीजी म्हणाले चांगलं केलं आता तुम्हाला काही होणार नाही अशा प्रकारे ते सगळं गुंडाळून वर टाकल्यामुळे याची खात्री आहे ना आता तुम्हाला काही होणार नाही वडिलांनी ज्ञानेश्वरी वाचली आणि त्यांना अतिशय त्रास झाला आता तुम्हाला होणार नाही एवढा आता तुम्हाला वाटतंय ना चांगलंय नाही म्हणाले आणि म्हणाले जरा मुंबईत मोठमोठी हॉस्पिटल्स आहेत नानावटी हॉस्पिटल आहे जे जे हॉस्पिटल आहे एकदा जाऊन बघा किती लोक तळमळतायत आणि त्याच्यातले किती लोक ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे तळमळतायत हे तरी एकदा बघा ते म्हणाले तुम्हाला म्हणायचं काय मला असं म्हणायचंय स्वामी म्हणाले की ते माळ्यावरच काढा तुमचे वडील भाग्यवान होते की त्यांनी हे वाचलं अगदी शेवटपर्यंत त्यांनी त्यांची आवड कायम राखली त्यांना शक्य होतं तसं केलं मृत्यू हा प्रत्येकालाच आहे म्हणून मातली या इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे ब्रह्मानंद महाराजांचं असं होतं की त्यांच्या अंगावर कोड उठायला सुरुवात झाली आणि ते इतके अस्वस्थ झाले की बोलायची सोय नाही कुठेही मन लागेना हे एक व्यंग आपल्याला माफ करा म्हणजे त्यांना ते वाटत होतं म्हणून मी सांगतो वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने ते व्यंग देखील नाहीये पण त्यांना अशी भावना निर्माण झाली की हे का आपल्याला झालं आणि त्या घुसमटीत ते महाराजांकडे आलेले होते गोंदवलेकर महाराजांकडे आलेले होते आणि शांत झाले एवढंच नव्हे तर महाराजांचे उत्तराधिकारी झाले नंतर ते शास्त्री होते वेदाभ्यासी होते यया आघवियांचाची थोरू एके वेळे आलिया पुरू इंद्रिय अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या तरी विषयाकडे बोलावत आहेत किंवा कुठले तरी रोग दाटून आलेले आहेत आपल्याला अथवा जे आपल्या जवळचे आहेत त्यांना किंवा प्रिय लोकांचे योग होऊन परत वियोग झाला अशी परिस्थिती निर्माण झाली मृत्यूमुळे देखील असे सगळे जरी एकत्र आले एका वेळेला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांचा जणू पूर आला तरी अगस्त्य का होऊन धीरू उभा ठाके तरी असं धैर्य की जसा अगस्त्य उभा आहे असं म्हणतात की अगस्त्य ऋषी हे फार धैर्यवान होते विंध्य पर्वताची अनियमितता त्यांनी आपल्या साधनेने तू उंची वाढवू नको बसून राहा असं सांगितलं असं त्यांच्या शब्दाला वजन होतं अशी पौराणिक कथा आहे तो फार वाढायचा कमी व्हायचा असं काहीतरी त्याच्याबाबत घडायचं अगस्त्य ऋषींनी एक कालकेय नावाचा असुर होता तो असुर इंद्राशी लढत असताना तो समुद्रामध्ये जाऊन बसला त्यामुळं त्याला मारायचा कसा ते समजेनाच वाट जरी पाहिली तरी त्याला दीर्घकाळ राहण्याची शक्ती होती असं म्हणतात की अगस्त्य ऋषींनी एका आचमनामध्ये सगळा सागर प्यायला या पौराणिक कथा आहेत त्या बेतानीच ऐका पण प्यायला असं पुराण सांगतं आपण प्यायला म्हणू एका आचमनामध्ये सगळा सागर प्यायल्यावर तो कालकेय असुर होता, समुद्रात दडून राहिलेला, तो इंद्राला दिसला आणि इंद्रानी त्याचा वध केला. आणि मग नंतर ते प्यायलेलं पाणी परत अगस्त्य ऋषींनी समुद्रात सोडून दिलं, अशी एक पुराणात कथा आहे. हे जे धैर्य अगस्त्य ऋषींनी दाखवलं त्याचं वर्णन ते करतायत. तरी अगस्त्य का होऊन धीरू उभा ठाके, आकाशी धूमाची रेखा. वेळ संपली. उठली बहुवा आगळी का, ते गिळी एकी झुळका वारा जेवी. केवढा का मोठा लोट असेना धुराचा, एका वाऱ्याच्या झुळकेमध्ये जसा तो निघून जावा. तैसे अधिभूताधी दैवा, अध्यात्मादी उपद्रवा, पातले या पांडवा गिळून निघाली. तसे कशाही प्रकारचे उपद्रव जरी झाले तरी, अधिभूत म्हणजे निसर्गाकडून होणारे, भूकंप झाला, घर पडली, थंडी, विक्रमी थंडी पडली आणि त्याच्यात अनेक लोक देखील मृत्युमुखी पडायला लागले. अतिशय उन्हाळा निर्माण झाला, काही केलं तरी तगमग थांबेना. अशा प्रकारचे अधिभूत, अधिभौतिक त्रास किंवा अधिदैविक त्रास, दैववशात होणारे त्रास. शास्त्र असं म्हणतं की मृत्यूनंतर होणाऱ्या शिक्षा वगैरे, पण त्याचे दुसरेही अर्थ आहेत. दैवयोगाने अचानक होणारे त्रास किंवा अध्यात्मादी म्हणजे आपल्या आत्म्याला म्हणजे देहाला होणारा त्रास. गळू झालं, डोळे आले, कान सुजला, दाढ दुखायला लागली, अशा प्रकारचे उपद्रव. तैसे अधिभूताधी दैवा, अध्यात्मादी उपद्रवा, पातलेया, म्हणजे हे असं काही ना काहीतरी साधकाला होऊ शकेलच. पांडवा गिळू निघाली, साधना करण्याचं धैर्य न हरपता या सगळ्याला तोंड देतो. विनोबांनी म्हटलंय की मला एक स्वप्न पडलं, ते विचारपोथीमध्ये. स्वप्नात माझ्या मागे एक वाघ लागला आणि मी पळायला लागलो, जीव मुठीत धरून पळायला लागलो. मी पाहिलं तर माझ्या बरोबर मी एक साधूही पळत होता, दोघांच्याही मागे वाघ होता. आम्ही असं बरंच पळाल्यानंतर स्वप्नात असं दिसलं की साधू मला म्हणाला की माझी प्रार्थनेची वेळ झाली, मी बसतो, तुला काय करायचं ते कर, म्हणून तो बसला. मीही घाबरत, जीवाची भीती होती, पण साधू बसला म्हणून साधूच्या जवळ प्रार्थनेसाठी म्हणून बसलो. आणि पाहतो तो वाघ निघून गेलेला होता, वाघ नव्हताच. साधूच्या धैर्यामुळं प्रार्थनेच्या वेळेला साधूनी, त्यावेळेला मी ते करणार म्हणून साधू धैर्यानी बसला. मी कसा तरी घाबरत घाबरत तिथं बसलो, पण स्वप्नातला स्वप्नातला वाघ निघून गेला, तिथं वाघच नव्हता असं माझ्या लक्षात आलं. म्हणून असे बरेच काल्पनिक वाघ आपल्या माग लागतात. साधं आपल्या घरामध्ये बारसं असेल, लग्न वगैरे तर फारच मोठी गोष्ट, किंवा त्याच्या सत्यनारायण असेल तर चार चार दिवस श्रवण नाही, निरूपण नाही, प्रवचनाला येणं नाही, ध्यानाला बसणं नाही, सत्यनारायण, अशा किरकोळ किरकोळ गोष्टींसाठी देखील खूप डायव्हर्ट होणं, खूप साधनेपासून अतिशय जसं वाघ, असे बरेच वाघ आपल्या मागे लागतात. ऐसे चित्त क्षोभाच्या अवसरी उचलुनी धैर्या, जे चांगावे करी धृती म्हणी ते अवधारित येते का. चित्त जेव्हा क्षोभत तेव्हा धैर्य उत्तम प्रकाराने काम करतं, आणि चित्त क्षोभ देखील निमून आपण आपला नियम सांभाळायला सुरुवात करतो, त्याला धृती असं म्हणावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता शौच आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तुझ. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधत् कस्यस्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.